आकाशवाणी पुणे लौकिका रास्ते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शक्तीपीठ महामार्गाचा कोल्हापूर जिल्ह्यातला नियोजित आराखडा राज्य सरकारकडून रद्द. पवनार ते सांगली दरम्यानच्या आखणीला मान्यता. मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाचे प्रश्न सोडवणार मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा गडचांदूर मार्गावर अपघातात 6 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. आणि राज्याच्या अनेक भागात पावसाची पुन्हा जोरदार हजेरी. शेतीचं घरांचं मोठं नुकसान. आता सविस्तर बातम्या. वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी दरम्यानच्या शक्तीपीठ महामार्गाच्या पवनार ते सांगली या आखणीला आणि त्यासाठीच्या भूसंपादनाला राज्य सरकारनं प्रशासकीय मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं काल यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. यात मूळ मंजूर आखणीपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील आखणीची यापूर्वी काढलेली अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आखणीचे सर्व उपलब्ध आणि संभाव्य पर्याय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आले आहेत. या पर्यायांबाबत कोल्हापुरातले मंत्री आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत. महाराष्ट्र शक्तीपीठ हा प्रस्तावित महामार्ग 12 जिल्ह्यातील 39 तालुके आणि 370 गावातून जाणार आहे. या महामार्गामुळे तुळजापूर, कोल्हापूर, माहूर यासह 18 धार्मिक स्थळं जोडली जाणार आहेत. सुमारे 802 किलोमीटर लांबीच्या या महामार्गामुळे नागपूर गोवा हा 18 तासांचा प्रवास 8 तासात होण्याची शक्यता आहे. मराठा किंवा ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, दोन्ही समाजाचे प्रश्न शासन सोडवेल असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. याबाबत काल मुंबईत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,
दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल. कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही, त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये. दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही. आणि मराठा समाजानेही लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवले आहेत सगळे प्रश्न, दुसरे कोणी सोडवले? सांगावं कोणी सोडवलेले आहेत. मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय, म्हणजे मी मुख्यमंत्री असताना, शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटले आहेत. बाकी कधी सुटले प्रश्न? आणि आम्हीच सोडवणार आहोत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवाली सराटीतून निघालेली यात्रा काल शिवनेरीवर पोहोचली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन आंदोलक मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी 50% मर्यादा हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत केली. मुंबई पुण्यासह राज्यात सर्वत्र काल 1.5 दिवसांच्या घरगुती गणरायाचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं. पुणे महापालिकेनं कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जनाची सोय केली होती. निर्माल्य कलशांची व्यवस्था आणि मूर्तीदान केंद्रही उभारण्यात आली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेनं 90 ठिकाणी विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या सर्व ठिकाणी अग्निशमन पथकं, सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षानं श्री गणेशा आरोग्याचा हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत संपूर्ण राज्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित केली जात आहेत. अनेक गणेश मंडळं या उपक्रमात सक्रिय सहभागी झाली आहेत. मंडपांमध्ये किंवा जवळपास उभारण्यात आलेल्या शिबिरांमध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील लक्ष्मी गोशाळेच्या संचालिका प्रीती टेंभरे यांनी गायीच्या शेणापासून गणेशाची मूर्ती तयार करून त्याची प्राणप्रतिष्ठा केली आहे. याबाबत बोलताना प्रीती टेंभरे म्हणाल्या,
गायीच्या शेणापासून ही बनलेली मूर्ती आहे. तर याच्यापासून असं आहे की पर्यावरणपूरक तर ही आहेच. जर आपण प्रत्येक घरी जर गोमय गणपतीची स्थापना केली मूर्तीची, तर गायीचं कचऱ्याचं ते बंद होईल. पर्यावरणामध्ये जे नदी तलाव याच्यामध्ये विसर्जन विवाह करतात पीओपी गणपतीचे, तर त्यामुळे जे पाणी दूषित होतं आणि तिथले जे जलप्राणी आहेत ते दगावतात. तर गोमय गणपतीचे विसर्जन करू आपण, तर तिथल्या जे प्राणी आहेत त्यांना हे खाद्य म्हणून वापर होतो शेणाचा. आणि जर आपण तेच विसर्जन घरी आपण एखादा पॉन मध्ये केलं किंवा कुंडीमध्ये केलं, तर त्याचं जे पाणी आहे त्याच्या आणि त्याच्यात सीड गणपती पण आम्ही तयार करतो गोशाळेमध्ये. त्याच्यामध्ये आपण काही सीड्स टाकलेले आहेत, ते सीड्स जेव्हा आपण विसर्जन करू घरी, तर गणपती बाप्पा नवीन वृक्षाच्या रूपामध्ये तुमच्याच घरी ते स्थापित होतात.
सांगली जिल्ह्यात तासगाव इथं श्री गणपती पंचायतन देवस्थानचा 246वा रथोत्सव काल हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. या रथोत्सवाची सुरुवात 1779 मध्ये संस्थापक श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी केली होती. शेगाव इथं संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव काल अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. उत्सव काळात विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम झाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. प्रधानमंत्री जनधन योजनेला काल 11 वर्ष पूर्ण झाली. आतापर्यंत या योजनेची 56 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. या योजनेबाबत अकोल्याचे सागर मापारी या लाभार्थींची ही प्रतिक्रिया.
आम्हाला केंद्र सरकारकडून 0 रुपयात 1 रुपयानं भरता आम्ही जनतेचे खाते उघडले. त्या खात्याचा फायदा असला झाला, आमचे प्रत्येक योजनेचे पैसे हे वेळेवर येतात. सोबतच त्याला केंद्र सरकारचं 2 लाखाचं एक विमा सुरक्षा कवच आहे. त्याच्यानंतर कोरोना काळात आम्हाला खूप फायद्याचं ठरलं. 500 रुपये हे आम्हाला कोरोना काळात आले, त्यामुळे आम्हाला खरंच खूप ते कामी आलं. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारचे खूप खूप मनापासून आभारी आहोत.
विरारमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या इमारतीला मे महिन्यात स्ट्रक्चरल ऑडिटची नोटीस दिली होती, मात्र लोकांनी ते गांभीर्यानं घेतलं नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कापणगावजवळ राजुरा गडचांदूर राष्ट्रीय महामार्गावर काल झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले. राजुराहून खामोनाकडे जाणाऱ्या रिक्षाला ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक बाळ कर्वे यांचं काल मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. चिमणराव गुंड्याभाऊ मालिकेत त्यांनी वठवलेली गुंड्याभाऊंची भूमिका अद्याप रसिकांच्या स्मरणात आहे. जैत रे जैत, लपंडाव, चटक चांदणी अशा चित्रपटांमधून तर रथचक्र, आई रिटायर होते, कुसुम मनोहर लेले, शांतता कोर्ट चालू आहे, सूर्याची पिल्ले अशा नाटकांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सई परांजपे दिग्दर्शित कथा या हिंदी चित्रपटातही कर्वे यांनी काम केलं होतं. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे आज पुण्यात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात हा समारंभ होईल. राज्याच्या विविध भागात काल पावसानं जोरदार हजेरी लावली. प्रामुख्यानं मराठवाड्यातील काही जिल्ह्यात या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लातूर जिल्ह्यात पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ऐकूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत.
बीड जिल्ह्यात धारूर तालुक्यात जोरदार पावसामुळे वाण नदीला पूर आला. आडस अंबाजोगाई रस्त्यावरच्या पुलावर पाणी येऊन 2 वाहनं वाहून गेली असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली असून देगलूर तालुक्यातल्या 2236 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक तुकडीही देगलूर तालुक्यात तैनात करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये पाणी शिरलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर, अनंतपाळ आणि अहमदपूर तालुक्यात पुरात अडकलेल्या 10 जणांची स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आणि नागरिकांनी सुटका केली. खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराच्या एका पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातल्या सिद्धेश्वर धरणामध्ये पाण्याची आवक वाढली असून धरणातून मोठ्या प्रमाणावर पूर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यानं खरीप हंगाम संकटात सापडला आहे. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातल्या मासोळी मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे नदी पात्रात विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पावसानं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहराला जोरदार पावसानं झोडपलं असून अनेक घरात पाणी शिरलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल पावसाचा जोर कायम होता. संततधार पावसानं नद्या, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यात गेले काही दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. गंगापूर धरणातून विसर्ग मात्र काल कमी करण्यात आला आहे. तर पुणे आणि परिसरातही काल रात्री पावसानं जोरदार हजेरी लावली. ऐन गणेशोत्सवा झालेल्या या पावसामुळे देखावे पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह योगेश रांगणेकर, पुणे.
राज्याच्या सर्वच विभागात आज बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शक्तीपीठ महामार्गाचा कोल्हापूर जिल्ह्यातला नियोजित आराखडा राज्य सरकारकडून रद्द. पवनार ते सांगली दरम्यानच्या आखणीला मान्यता. मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाचे प्रश्न सोडवणार मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा गडचांदूर मार्गावर अपघातात 6 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. आणि राज्याच्या अनेक भागात पावसाची पुन्हा जोरदार हजेरी, शेतीचं घरांचं मोठं नुकसान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.